आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचं आज उद्घाटन. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला आरंभ. अरवली पर्वतरांगांमधील 97 किलोमीटरचं महसूल क्षेत्र कायमस्वरूपी संरक्षित वनक्षेत्र म्हणून केंद्राची घोषणा. इराणमधील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला. आणि अमेरिकेकडून पाकिस्तान आणि बांगलादेशसह 75 देशातल्या स्थलांतरितांच्या व्हिसा प्रक्रियेला स्थगिती. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या परिषदेमध्ये 42 राष्ट्रकुल राष्ट्रांचे 61 अध्यक्ष, पीठासीन अधिकाऱ्यांसह 4 अर्धस्वायत्त देशांचे संसद अध्यक्षही सामील होणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात संसदीय लोकशाही बळकट आणि अधिक प्रभावी करण्याच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रगत संवाद, नवोन्मेष आणि सहकार्यासाठी ही परिषद मुख्य जागतिक मंच म्हणून काम करेल असं ओम बिर्ला यांनी नमूद केलं आहे. उत्तरायणाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ डी एल मुरुगन यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पोंगल समारंभात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भावी पिढ्यांसाठी मातीचा कस राखणं, जलसंवर्धन आणि संसाधनांचा न्याय वापर करण्याची गरज व्यक्त केली. मिशन लाईफ, एक पेड मा के नाम आणि अमृत सरोवर सारख्या उपक्रम याच उद्दिष्टांनी सुरु करण्यात आले आहेत. पृथ्वीनं आपल्याला इतके स्रोत दिल्यानंतर त्यांचं जतन ही आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले. देशातील शेती शाश्वत आणि पर्यावरणपूरक व्हावी यासाठी सरकार सातत्यपूर्ण काम करत असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात शाश्वत शेती, जलव्यवस्थापन, पाण्याच्या प्रत्येक थेंबासह अधिक पीक, नैसर्गिक शेती, शेती तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित शेती हे सर्व महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं निरीक्षण मोदी यांनी नोंदवलं. सशस्त्र दलातील माजी सैनिक हे राष्ट्रीय जाणीवेचे जिवंत आधारस्तंभ, सामूहिक धैर्याचे प्रतीक आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. सशस्त्र दलाच्या माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना सिंह बोलत होते. माजी सैनिक राष्ट्रनिर्माणाच्या प्रत्येक आघाडीवर योगदान देतात. शिस्त, नेतृत्व आणि धैर्य या गुणांसह ते समाजाला मार्गदर्शन करतात. माजी सैनिकांच्या गणवेशाचा रंग आणि कामाचं ठिकाण बदललं तरीही देशभक्ती आणि सेवाभावात किंचितही बदल होत नसल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पंजाब आणि राजस्थानच्या दौऱ्यावर जात आहेत. अमृतसर इथं गुरु नानक विद्यापीठाच्या 50व्या वार्षिक पदवीदान समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. तर उद्या जालंधरमधील डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभाला तसंच रामानंद मिशनच्या महायज्ञाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाला सकाळी 7:30 सुरुवात झाली आहे. एकंदर 2,869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3,48,00,000 जास्त मतदारांकरिता 39,092 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात 15,908 उमेदवार आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करून आपणही आपल्या शहराच्या महानगरांच्या जडणघडणीत योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे. अरवली पर्वतरांगांच्या पर्यावरणीय संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल केला. अतिक्रमण आणि अवैध खाणकाम रोखण्यासाठी अरवली पर्वतरांगांमधील 97 किलोमीटर महसूल क्षेत्रातील जमिनीला कायमस्वरूपी संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत अरावली परिसराच्या पर्यावरणीय पुनर्संचयाशी निगडीत राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाअंतर्गत जवळपास 6.5 लाख हेक्टर पडीक जमिनीची ओळख पटवण्यात आल्याचं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी आजपासून 3 दिवस भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार मोटेगी यांचं आज दिल्लीत आगमन होईल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्या त्यांची भेट घेणार आहेत. राजघाटावर जाऊन बापूजींना ते आदरांजली वाहिल्यानंतर मोटेगी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणार आहेत. इराणमधील ढासळती परिस्थिती आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला जारी केला आहे. भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणमध्ये विद्यार्थी, पर्यटक, भाविक किंवा व्यावसायिक कोणत्याही प्रकारच्या नागरिकांनी उपलब्ध व्यावसायिक विमान उड्डाणं अथवा पूरक वाहतूक साधनांचा वापर करून भारतात परतावं. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणांपासून तसंच निदर्शनांपासून दूर राहत सावधगिरी बाळगावी, तसंच तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सातत्यानं संपर्कात रहावं असं आवाहन केलं आहे. नागरिकांनी पारपत्र, ओळखपत्र आणि इमिग्रेशन कागदपत्र सदैव जवळ बाळगावीत असाही सल्ला दिला आहे. ज्या नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही त्यांनी तत्काळ अधिकृत लिंकवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी असं भारतीय दूतावासानं कळवलं असून आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेलही जारी केले आहेत. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी इराणचे समपदस्थ मंत्री सय्यद अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जयशंकर यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात अराघची यांच्याकडून दूरध्वनी आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी इराण आणि आसपासच्या क्षेत्रात विकसित होणाऱ्या परिस्थितीबाबत चर्चा केली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचं सैन्य असलेल्या शेजारी देशांनी अंतर्गत परिस्थितीत हस्तक्षेप केल्यास इराण अमेरिकेच्या लष्करी तळांवर प्रतिहल्ला करेल. तेहराननं अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्यास सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं आपल्या काही लष्करी कर्मचाऱ्यांना आज संध्याकाळपर्यंत कतारमधील अल उदेद हवाई तळावरून निघून जाण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेनं पाकिस्तान आणि बांगलादेशसह 75 देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या व्हिसा प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं जारी केलेल्या सूचनेत स्थलांतरित लोकांच्या अमेरिकेच्या स्थानिकांकडून अस्वीकारार्ह दरांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घेतात आणि अमेरिकेवर त्याचा आर्थिक भार पडत असल्याचं नमूद केलं आहे. नवीन स्थलांतरितांकडून अमेरिकेला काही आर्थिक फायदा होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असल्याचंही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसनं गोपनीय राजकीय माहिती संरक्षित करण्याची मागणी करण्यासाठी दाखल केलेली याचिका कलकत्ता उच्च न्यायालयानं काल निकाली काढली. सक्तवसुली संचालनालयानं 8 जानेवारीला आयपॅक आणि प्रतीक जैन यांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर केलेल्या छाप्यादरम्यान ही गोपनीय राजकीय माहिती जप्त केली होती. आयपॅकच्या जागेतून कोणतीही कागदपत्रं किंवा माहिती घेण्यात आलेली नाही असा दावा ईडीद्वारे न्यायालयात करण्यात आला. ईडीनं कोळसा घोटाळ्याच्या चौकशीच्या नावाखाली आयपॅकच्या संगणकांमधून आगामी राज्य विधानसभा निवडणुकीशी संबंधित महत्वपूर्ण राजकीय कागदपत्रं काढून घेतली आहेत असा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला होता. राजस्थानमध्ये प्रथमच लष्करी छावणी परिसराच्या बाहेरील क्षेत्रामध्ये लष्कर दिनाच्या संचलनाचं आयोजन होत आहे. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी याबाबत आनंद व्यक्त करताना राज्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे. जयपूरमधील जगतपुरा भागातल्या महाल रस्ता भागात हे संचलन होणार असून यामध्ये विविध प्रकारची शस्त्र, लष्करी वाहनं, ड्रोन आणि प्रगत संरक्षण प्रणाली प्रदर्शित केल्या जातील. त्यामुळे नागरिकांना लष्कराची क्षमता जवळून पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्सनं यूपीए वॉरियर्स संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. पुढील सामना आज मुंबई इंडियन्स आणि यूपीए वॉरियर्स यांच्या दरम्यान संध्याकाळी होणार आहे. डॅरिल मिशेलच्या नाबाद 131 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडनं काल राजकोट इथं 50 षटकांच्या दुसऱ्या सामन्यात 285 धावांचं लक्ष 48व्या षटकात पूर्ण करत भारतावर 7 गडी राखून विजय मिळवला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. डॅरिल मिशेल सामनावीर ठरला. यजमान संघाकडून केएल राहुलनं सर्वाधिक 112 धावांची नाबाद खेळी केली. मालिकेतील अंतिम 3रा सामना 18 तारखेला इंदूरमध्ये खेळवला जाईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचं आज उद्घाटन. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानाला आरंभ. अरवली पर्वतरांगांमधील 97 किलोमीटरचं महसूल क्षेत्र कायमस्वरूपी संरक्षित वनक्षेत्र म्हणून केंद्राची घोषणा. इराणमधील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला. आणि अमेरिकेकडून पाकिस्तान आणि बांगलादेशसह 75 देशांतल्या स्थलांतरितांच्या व्हिसा प्रक्रियेला स्थगिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.